श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः। सकलोपचारार्थे गंधाक्षतपुष्पै संपूज्य अत धूपः
वनस्पतिरसोद्भूतो गन्धाज्यो गन्धमोत्तमः आहेयस्सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्।
धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि
साज्यञ्च वर्ति संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं ग्रहाण देवेश त्रैलोक्योऽतिभिरोपः।
दीपं समर्पयामि दीपानान्तर्नैवेद्यं चतुष्कोणमण्डलं कृत्वा तदुपरि नैवेद्य पात्रं निधाय गायत्रीमन्त्रेण पात्राणि प्रोक्षयेत। नैवेद्यं निवेदयामि
नाभ्या आसेदन्तरिक्षघ्नुषेरश्नोर्जौः समावर्तत पदभ्यां भूयदेशः श्रोत्रा तथा लोकान् अकल्पयन्
धेनुमुद्रां प्रदर्शयेत।
ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः।
मध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि
ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः।
सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः। नैवेद्यं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि। सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि।
Bye.
ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಗುರುರ ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಸಕಲೋಪಚಾರಾರ್ಥೇ ಗಂಧಾಕ್ಷತಪುಷ್ಪೈ ಸಂಪೂಜ್ಯ ಅಥ ಧೂಪ
ವನಸ್ಪತಿರಸೋದ್ಭೂತೋ ಗಂಧಾಜ್ಯೋ ಗಂಧಮೋತ್ತಮಃ ಆಹೇಯಸ್ಸರ್ವದೇವಾನಾಂ ಧೂಪೋಯಂ ಪ್ರತಿಗೃಹ್ಯತಾಂ.
ಧೂಪಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ದೀಪಂ ದರ್ಶಯಾಮಿ
ಸಾಜ್ಯಂ ಚ ವರ್ತಿ ಸಂಯುಕ್ತಂ ವನ್ನಿನಾ ಯೋಜಿತಂ ಮಯಾ ದೀಪಂ ಗ್ರಹಾನ ದೇವೇಶ ತ್ರೈಲೋಕ್ಯತಿರೋಪಃ.
ದೀಪಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ದೀಪಾನಾಂತರ ನೈವೇದ್ಯಂ ಚತುಷ್ಕೋಣಮಂಡಲಂ ಕೃತ್ವಾ ತದುಪರಿ ನೈವೇದ್ಯ ಪಾತ್ರಂ ನಿಧಾಯ ಗಾಯತ್ರಿ ಮಂತ್ರೇಣ ಪಾತ್ರಾಣಿ ಪ್ರೋಕ್ಷಯೇತ. ನೈವೇದ್ಯಂ ನಿವೇದಯಾಮಿ
ನಾಭ್ಯಾ ಆಸೇದಂತರಿಕ್ಷಘ್ನುಶೇರಶ್ನೋರ್ಜೋಃ ಸಮವರ್ತತ ಪದಭ್ಯಾಂ ಭೂಯದೇಶ ಶ್ರೋತ್ರ ತಥಾ ಲೋಕಾನ್ ಅಕಲ್ಪಯನ್ನ
ಧೇನು ಮುದ್ರಾಂ ಪ್ರದರ್ಶಯೇತ.
ಓಂ ಪ್ರಾಣಾಯ ಸ್ವಾಹ ಓಂ ಅಪಾನಾಯ ಸ್ವಾಹ ಓಂ ವ್ಯಾನಾಯ ಸ್ವಾಹ ಓಂ ಉದಾನಾಯ ಸ್ವಾಹ ಓಂ ಸಮಾನಾಯ ಸ್ವಾಹ ಓಂ ಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮಃ.
ಮಧ್ಯೆ ಪಾನೀಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಪುನರ್ನೈವೇದ್ಯಂ ನಿವೇದಯಾಮಿ
ಓಂ ಪ್ರಾಣಾಯ ಸ್ವಾಹ ಓಂ ಅಪಾನಾಯ ಸ್ವಾಹ ಓಂ ವ್ಯಾನಾಯ ಸ್ವಾಹ ಓಂ ಉದಾನಾಯ ಸ್ವಾಹ ಓಂ ಸಮಾನಾಯ ಸ್ವಾಹ ಓಂ ಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮಃ.
ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ನೈವೇದ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಹಸ್ತ ಪ್ರಕ್ಷಾಲನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಮುಖ ಪ್ರಕ್ಷಾಲನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಕರೋದ್ವರ್ತನಾರ್ಥೇ ಚಂದನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಪ್ರಾರ್ಥನಾ ಪೂರ್ವಕ ನಮಸ್ಕಾರಂ ಕರೋಮಿ.
ಸಾಯಿ ಚಿತ್ತ ತುಂಬ ಚಿತ್ತ Yeah.
ಜನಕಂ ಮಹಿಮಾನ ಸಜಂತ ಯತ್ರ ಪೂರ್ವೇ ಸಾಧ್ಯಾ ಸಂತಿ ದೇವಾಃ ಓಂ ರಾಜಾಧಿರಾಜಾಯ ಪ್ರಸಯ್ಯಸಾಯಿನೇ ನಮೋ ವಯಂ ವೈ ಶ್ರವಣಾಯ ಕೂರ್ಮಹೇ ಸಮೇ ಕಾಮಾನ್ ಕಾಮ ಕಾಮಾಯ ಮಹ್ಯಂ ಕಾಮೇಶ್ವರೋ ವೈ ಶ್ರವಣೋ ದಧಾತು ಕುಬೇರಾಯ ವೈ ಶ್ರವಣಾಯ ಮಹಾರಾಜಾಯ ನಮಃ ಓಂ ಸ್ವಸ್ತಿ ಸಾಮ್ರಾಜ್ಯಂ ಭೋಜ್ಯಂ ಸ್ವರಾಜ್ಯಂ ವೈರಾಜ್ಯಂ ಪಾರಮೇಷ್ಠಂ ರಾಜ್ಯಂ ಮಹಾರಾಜ್ಯಮಾಧಿಪತ್ಯಮಯಂ ಸಮಂತವರ್ಯಾತ್ ಈಶಾತ್ ಸಾರ್ವಭೌಮಃ ಸರ್ವಾಯ ಶಾಂತಾದಾಪರಾರ್ಧಾರ್ಥಂ ಪೃಥಿವ್ಯೈ ಸಮುದ್ರ ಪರ್ಯಂತಾಯ ಏಕರಾಣಿತಿ ತದಪ್ಪೇಷ ಶ್ಲೋಕೋಭಿಗೇತೋ ಮರುತಃ ಪರಿವೇಶಾರೋ ಮರುತಸ್ಯಾವಸಂಗ್ರಹೇ ಆವಿಕ್ಷಿತಸ್ಯ ಕಾಮಪ್ರೇರ್ ವಿಶ್ವೇ ದೇವಾಃ ಸಭಾಸದೈತಿ ಶ್ರೀನಾರಾಯಣ ವಾಸುದೇವಾಯ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ ಅನಂತ ಕುಲಾತೇ ಕಸೇ ನಮಾವೇ ಅನಂತ ಮುಖಾಂ ಸಾಕ್ಷಿ ವೇಷೇಶ ಕಾತ ನಮಸ್ತಾರ ಸಾಷ್ಟಾಂಗ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ನಾಥ ಸ್ಮರಾಮಿ ಮಣಿಪದ ಪದಾನಿ ಕ್ಷಮಾಮಿ ಪುರಾಮಿ ಕರಿ ಭಕ್ತಿ ಸಾಕ್ಷಿ ಸ್ವಭಾವೇ ರಾಮೇ ಜನ सामिधे किरणाम् सर्वार्थसिद्धि प्रदम् युष्मत्पादरज प्रभावमतुलम् राता विवक्ता क्षमः सद्भक्त्या शरणं कृताञ्जलिपुटः सम्प्रापितोऽस्मि प्रभो श्रीमत्साई परेश पादकमलान् ज्ञान्यशरण्यं मम साई रूपधर राघवोत्तमं भक्तकामविबुधद्रुमं प्रभुं माययोपातचित्तशुद्धये चिन्तयाम्यहर्निशं मुदा शरत्सुधांशप्रतिमं प्रकाशं कृपातपत्रं तव साईनाथ त्वदीयपादाब्जसमाश्रितानां स्वच्छायरातापमपाकरोतु उपासनादैव साईनाथ स्तवैर्मयोपासनिरासुतस्त्वं रमेन्मनो मे तव पादयुग्मे भृङ्गो यथाब्जे मकरन्दलुप्ता अनेकजन्मार्जितपापसंशयो भवेत् भवत्पादसरोजदर्शनात् क्षमस्व सर्वान्नपराधपुञ्जकान् प्रसीद साई सद्गुरोदयानिधे श्रीसायिनाथचरणामृतपूतचित्तास्तत्पादसेवनरता सततं च भक्त्या संसारजन्यदुरितौ धर्मनिर्गतास्ते कैवल्यधाम परमं समवाप्नुवन्ति स्तोत्रमेतत्पठे भक्त्या यो नरस्तन्मना सदा सद्गुरो साईनाथस्य कृपापात्रं भवेत् ध्रुवं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमवीतं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाखे श्री प्रभो साईनाथ श्री सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज
सद्गुरु साईनाथ महाराज की जय।